आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. नौन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आणि आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 संशयितांना गुजरातमध्ये अटक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 आफ्रिकी राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्या अंगोलाची राजधानी लुआंडा इथं पोहोचल्या. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युअल गोन्झाल्विस लॉरेंको यांच्याबरोबर आज राष्ट्रपती मुर्मू द्विपक्षीय चर्चा करणार असून त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षरी होईल. आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू अंगोला राष्ट्रस्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, तसंच तिथल्या संसदेला संबोधित करणार आहेत. अंगोलातल्या भारतीय समुदायाशीही राष्ट्रपती संवाद साधतील. या वर्षाच्या सुरुवातीला भारतानं अंगोलाच्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी 200 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती. सध्या दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. अंगोला हा आफ्रिकेतला भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल आणि ऊर्जा पुरवठादार आहे. तिथे नवीन तेलसाठे सापडल्यामुळे भारत अंगोलाला तेल शुद्धीकरण आणि शोध कामांमध्ये मदत करू शकतो. राष्ट्रपती मुर्मू दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत बोत्सवानामध्ये जाणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुना सांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील. यावेळी जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार असून थिम्पूमधील ताशी चोट झोंग इथं भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या स्थळी प्रार्थना करणार आहेत. उत्तराखंड राज्याचा आज 25वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या 8000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 28,000 जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 62,000 कोटी रुपये हस्तांतरित केले. नौन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमध्ये रुपांतरित करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष स्टार्टअप धोरण जाहीर केलं असून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला आहे, असं ते म्हणाले. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या व्यवहारातली कुलमुक्त्यारपत्रधारक शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असली तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. या प्रकरणातली कागदपत्रं संबंधित शासकीय विभागाकडून मागवण्यात आली आहेत, त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत संगणकीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक क्यू बिट्स विकसित करण्यात पुणे इथल्या आयसर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. औषध निर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी क्षेत्रातील अत्यंत जटील आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून क्वांटम कॉम्प्युटिंगकडे पाहिलं जातं. जगात सध्या अमेरिका, युरोप, रशिया आणि चीनमध्ये यावर संशोधन सुरू असताना भारतानं या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे, ही विशेष बाब असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीचे प्रमुख नेते आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचारही जोरदार झाला. सर्व पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आजही ठिकठिकाणी सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार आज औरंगाबाद, गया आणि कैमूर जिल्ह्यात अनेक सभांना संबोधित करणार आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सासाराम आणि अरवल इथे सभा घेतील. तसंच वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह औरंगाबाद आणि कैमूर इथे प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पूर्णिया आणि किशनगंज इथे महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव भभुहा, रोहतस आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये 11 सभांना संबोधित करणार आहेत. तसंच जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्यासह बसपा आणि एमआयएमचे नेतेही आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 1302 उमेदवार रिंगणात उतरले असून 3,70,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज 3 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लातूर शहराजवळ नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर आज सकाळी 11:30 आसपास सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये गळती झाली, त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमधली गळती थांबवण्यात अग्निशमन दलाला अपयश आल्यानं टँकरमधला दाब कमी होईपर्यंत वाहतूक बंदच होती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली. विदर्भातली ग्रामीण संस्कृती, लोककला आणि झाडीपट्टीची संस्कृती जपणारा वार्षिक मंडई उत्सव यंदाही भंडारा जिल्ह्यात उत्साहात सुरू आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होत असते. गाव तसंच पंचक्रोशीतले नागरिक या पारंपरिक उत्सवात यावर्षीही सहभागी झाले. दंडार, तमाशा आणि खडी गंमत यासारख्या पारंपरिक लोककला तसंच 3 अंकी नाटक असे मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाचा संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षीही सादर झाले. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच यानं एटीपी 250 अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळ इथं आज सकाळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला. नशामुक्त भारताचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गोंदिया इथं आज रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नशामुक्त भारत स्वस्थ भारत असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश यातून देण्यात आला. राज्यात बहुतांश भागात आता थंडी जाणवू लागली आहे. नाशिक, जळगाव शहरात किमान तापमान 10-12 सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे, तर अन्य काही शहरांमध्ये किमान तापमान 20 खाली आलं आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोळी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आणि आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 संशयितांना गुजरातमध्ये अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.